नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी 2026-27 वर्साचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. तातूंत उत्पादन, मुळावी बांदावळ आनी रोजगार निर्मितीचो आस्पाव जाता. केंद्रीय अर्थसंकल्प सामान्य मनशा केंद्रीत आसा आनी सुदारणावरवी भारताची बुन्याद सशक्त करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन ओडिशा आनी छत्तीसगडाच्या 6 दिसांच्या दौऱ्यार आसतल्यो. केंद्रीय अर्थसंकल्पांत 2026-27 वर्सा संरक्षण सेवांक 7.85 लाख कोटी रुपयांचे वांटप केला. आता पुराय खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी 2026-27 वर्साचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. खादी, हातमाग आनी हस्तकला घटमूट करपा खातीर महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम सुरू करपाचो प्रस्ताव, मेगा कापड उद्देगा खातीर राष्ट्रीय तंतू येवजणे वांगडा एकवटीत कार्यावळ तशेंच राष्ट्रीय हातमाग आनी हस्तकला कार्यावळ प्रस्तावीत केल्या.
I propose to launch the Mahatma Gandhi Gram Swaraj initiative to strengthen khadi, handloom and handicrafts. This will help in global market linkage and branding. It will streamline and support training, skilling, quality of process and production. This will benefit our weavers, village industries, one district, one product ODOP initiative and also our rural youth.
वेचून काढिल्ल्या नकाशांचे आधारित उद्देगांक उर्बा दिवपी फुडाराचे चॅम्पियन्स MSSME तयार करपा खातीर 10,000 कोटी रुपयांचो समर्पित SME वाढ निधी सुरू केला.
Propose to introduce a dedicated 10,000 crores SME growth fund to create future champions, incentivizing enterprises based on select criteria.
अर्थसंकल्पाक युवा शक्ती आधारित असे म्हणत अर्थमंत्र्यांनी गरिबी उणी करपाच्या आणि देशांतल्या लोकांच्या जिवितांत सुधारणा करपाच्या मळार व्हड प्रमाणात उदरगतीचेर भर दिलो. ह्या वर्षाचो हो अर्थसंकल्प आर्थिक वाढीक गती दिवप, लोकांची क्षमता वाढवप आणि दरेका कुटुंबाक, समाजाक, प्रदेशाक आणि मळांक साधना, सुविधा आणि संधी दिवपाच्या 3 कर्तव्यांकडेन प्रेरित असा असे अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी सांगले. अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी 2026-27 वर्साचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. तातूंत उत्पादन, मुळावी बांदावळ आनी रोजगार निर्मिती खातीर गती मेळ्या, त्याच बरोबर कर आनी कस्टम पद्दती सोपी जाल्यात. संसदेत सलग 10व्या अर्थसंकल्पांत मंत्री सितारमणांनी जागतीक अनिश्चिताये मदीं वाढ तिगोवन दवरपा खातीर एक बहुपक्षीय रणनीती मांडली. तातूंत देशी इलेक्ट्रॉनिक्स आनी अर्धवायू क्षमता वाढोवप, मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक आदार दिवप, भारताच्या तरणाट्यांक तंत्रगिन्याना खातीर कुशळटाय दिवप, करदात्याचे अनुपालन सोपे करप हांचो आस्पाव आसा. अर्थसंकल्पांत भारतांतल्या उत्पादन मळार खासा भर दिलो. इलेक्ट्रॉनिक्स घटक तयार करपाचो खर्च व्हड प्रमाणांत वाढून 40,000 कोटी रुपया जालो, जाल्यार दुर्मीळ प्रवृत्ती, चुंबक, रसायनिक, उद्यानां आनी भांडावळ माल हांच्या खातीर नव्या येवजण्यांनी आयात अवलंबन उणें करून देशी पुरवण साखळी घटमूट करपाचो यत्न केला. शाळा आनी महाविद्यालयांतल्या लॅबावरवी एनिमेशन, गेमिंग आनी कॉमिक्स आदारा खातीर नवी संस्थात्मक क्षमता हांच्यावरवी सामुग्री निर्मिती आनी सृजनशील उद्देगांक चालना मेळटा. पर्यटन संबंधित कुशळटाय, मार्गदर्शक ते डिजिटल दायज दस्तावेजीकरण, संस्कृताय आनी आशय रोजगार आनी नियाळतांत रुपांतरीत करपाचो स्पश्ट हेतू दिता. अर्थसंकल्पांत शासन, शेती, शिक्षण आनी कुशळटाय हांचे वांगडा कृत्रीम बुद्धीकडेन चालना दिल्या. तातूंत शेतकारांक AI सक्षम सल्लागार साधना आनी शिक्षणीक अभ्यासक्रमांत AIच्या सहकार्यान प्रस्ताव आस्पावीत केल्ले. वैयक्तीक वापरा खातीर आशिल्ल्या वस्तूंचेर शुल्क 20%वयल्यान 10%मेरेन उणो करून वैयक्तीक आयात सवाय जातली. 17 कॅन्सर वखदां आनी अतिरिक्त दुर्मीळ दुयेंसांचेर उपचार करपाक कस्टम शुल्कांतल्यान सूट दिली. केंद्रीय अर्थसंकल्प सामान्य मनशाच्या केंद्रीत असा आणि सुधारणावरवी भारताची बुन्याद सशक्त करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पष्ट केला. तसेच प्रधानमंत्र्यांनी हो अर्थसंकल्प इतिहासिक आणि देशाची सुधारणा वाढपाक गती दिवपाक उत्प्रेरक थारला असे वर्णन केला. अर्थसंकल्प सादर केल्या उपरांत दिल्ल्या उलोवपांत प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या प्रस्तावाक लागून अर्थवेवस्थेक उर्बा मेळटली, नागरिकांक सुटका मेळटली आनी भारताच्या तरणाट्यांक नव्या उंचायेचेर पावपाची संद मेळटली अशें नमूद केलें. सरकाराच्या सुदारणाक रिफॉर्म एक्सप्रेस अशें म्हणत प्रधानमंत्र्यांनी भारताक ह्या अर्थसंकल्पातल्यान नवी उर्जा आनी नवी गती मेळटली अशें म्हणलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन ओडिशा आनी छत्तीसगडाच्या 6 दिसांच्या दौऱ्यार आसतल्यो। ह्या भेटी वेळार त्यो बालासोर हांगाच्या फकीर मोहन विद्यापीठाच्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावून तांच्या नव्यान बांदिल्ल्या सभाघराचे उक्तावण करतल्यो। बिरेस्तारा त्यो भंजबीर सुंदराम सोरेन हांच्या पुतळ्यांचे अनावरण करतल्यो आनी रायरंगपुराच्या महुलडियाच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेंत विद्यार्थी कडेन संवाद सादतल्यो। तशेंच सरकारी आयुर्वेद वैजकी महाविद्यालय आनी हॉस्पिटल संकुल धनुर्विद्या केंद्र शार सोबीतकाय अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण आनी बुनयादी फातर घालतल्यो। राष्ट्रपती ह्या महिन्याच्या 6 तारखेक सिमलीपालांत आदिवासी समाजांतल्या बायलां आनी तरणाट्यां कडेन संवाद सादतल्यो। तशेंच भुवनेश्वरांत ग्लोबल फायनान्स आनी टॅक्नोलॉजी नेटवर्काच्या सहकार्यान ओडिशा सरकारान आयोजीत केल्ल्या ब्लॅक स्वॉन समीट हांगा त्यो वांटेकार जातल्यो। ह्या महिन्याच्या 7 तारखेक राष्ट्रपती छत्तीसगडांतल्या जगदलपूर हांगा बस्तर पांडम 2026 महोत्सवाचे उक्तावण करतल्यो। आयकर कायदो 2025 1 एप्रील 2026 सावन लागू जातलो। काल लोकसभेन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतना अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी आयकराचे सोपे नेम आनी फॉर्म बेगीन कळयतले, जाका लागून करदात्यांक तांच्या गरजांची वळख करपाक फावो तो वेळ मेळटलो अशें सांगले। सामान्य नागरिकांक कसल्याच अडचणी बगर तांचो पाळो दिवपाक मेळटलो अशी ह्या फॉर्माची नवी रचना केल्या। कर रिटर्न भरपाची मुजत सरकारान वाडयल्या अशें तांणी सांगलें। आयटीआर 1 आनी आयटीआर 2 रिटर्न आशिल्ल्या व्यक्तींक 31 जुलय मेरेन रिटर्न दाखल करपाक मेळटा आनी ऑडिट नाशिल्ल्या वेवसायीक प्रकरणा खातीर वा ट्रस्टा खातीर 31 ऑगस्ट मेरेन वेळ दिवपाचो प्रस्ताव आसा।
July 2024, I announced a comprehensive review of the Income Tax Act 1961. This was completed in a record time and the Income Tax Act 2025 will come into effect from 1st April 2026. The simplified income tax rules and forms will be notified shortly, giving adequate time to taxpayers to acquaint themselves with its requirements.
उत्पादनाच्या संदर्भात वा म्युच्युअल फंडाच्या युनिटावयल्यान मेळपी येणावळीच्या संदर्भात कसलीच कपात करपाक मेळची ना आनी अशी कपात करपाक परवानगी दिवपी सध्याच्या तरतुदी थारावीक मर्यादेक आधारीत काढून उडयतले अशें अर्थमंत्र्यांनी जाहीर केलें। जम्मू काश्मीरान आयज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात उपराज्यपाल मनोज सिन्हा हांच्या सभाघरांतल्यान मार्गदर्शनान जातली। तांच्या मार्गदर्शनाखाला उपकाराच्या प्रस्तावाविशीं चर्चा 3, 4 आनी 5 फेब्रुवारीक जातली। ती 5 फेब्रुवारीक मुखेलमंत्र्यांच्या जापेन सोपतली। 2026-27 वर्साचे जम्मू काश्मीर संघराज्याचे अर्थसंकल्प मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला 6 फेब्रुवारीक सादर करतल्यो। उपरांत अर्थसंकल्पाचेर चर्चा जातली आनी वेगवेगळ्या खात्या कडल्यान अनुदानाची मागणी सादर करतले। भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, ओडिशा, हिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी अस्तंत उत्तर प्रदेशान दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला। फाल्यां मेरेन अस्तंत उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, गिलगित बाल्तिस्तान आनी मुझफ्फराबादान गडगड वीज आनी वादळी वारे येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। आयसीसी दादल्यांच्या 19 वर्सां पिराये सकयल्ल्या क्रिकेट एका दिसाच्या विश्वकरण सर्तीन काल झिम्बाब्वेच्या बुलावायो हांगाच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लबान भारतान प्रतिस्पर्धी पाकिस्तानाक 58 धावण्यांनी हारयलो। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलें। तातूंत उत्पादन मुळावी बांदावळ आनी रोजगार निर्मितीचो आस्पाव जाता। केंद्रीय अर्थसंकल्प सामान्य मनशाक केंद्रीत आसा आनी सुदारणा वरवीं भारताची बुन्याद सशक्त करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन ओडिशा आनी छत्तीसगडाच्या 6 दिसांच्या दौऱ्यार आसतल्यो। केंद्रीय अर्थसंकल्पान 2026-27 वर्सा संरक्षण सेवांक मंत्रालया मदीं 7.85 लाख कोटी रुपयाचो वांटप केला। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें। नमस्कार।